ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक पुना आय केअर।
श्रोते हो नमस्कार, पुन्हा आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोते हो, या कार्यक्रमामधून आपण प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर नितीन कोलते यांच्याकडून मार्गदर्शन घेतच असतो। तर आज आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या एक पेशंट ज्यांनी त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे। त्यांचं नाव आहे अंजनाताई ढोबळे, ह्या गृहिणी आहेत। त्यांना प्रथम विचारूया की त्यांना नेमका काय प्रॉब्लेम झाला होता।
ऍक्च्युली मी रेग्युलर चेकअपसाठी जाते दरवर्षी, म्हणजे मायनस नंबर असल्यामुळे। मागच्या वर्षी असं आढळून आलं की एका डोळ्यात कॅटरॅक्ट स्टार्टिंग होतं। सो मग डॉक्टर म्हणाले की करू शकतो आपण प्लॅन करून, म्हणजे असं काही थांबायची वगैरे जरूर नाही पिकायच्यासाठी। मग आम्ही प्लॅन करून मग करून घेतलं आणि एका डोळ्याला आलं होतं कॅटरॅक्ट लेफ्ट साईडला। पण मी त्यांना म्हटलं की मला बायफोकल लेन्स बसवून द्या, म्हणजे मला चष्मा नको होता। सो मग ते म्हणाले की एका डोळ्याला अगदी झिरो नंबर आणि एका डोळ्याला माझा नंबर, असं मग चालणार नाही। मग आम्ही दोन्ही डोळ्यांचे करून घेतले 15 डेजच्या गॅपने।
अंजना, ते तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमबद्दल तर सांगितलं, आता मला सांगा की पुन्हा आय केअरमध्ये ही सगळी ट्रीटमेंट घेण्याचा तुमचा अनुभव नक्की कसा होता?
हा अनुभव चांगला आहे, डॉक्टर स्किलफुल आहे, चांगले आहेत, आणि एव्हरीथिंग वॉज ओके। वाचायलाही मला आता चष्मा लागत नाही, पेपर वगैरे वाचता येतो आणि पुस्तकं वगैरे वाचतात जे मला आवडतं रिडिंग, सो आय कॅन रीड दॅट, सो आय एम फिलिंग गुड।
तर अंजना, ते आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा अनुभव शेअर केला, त्याबद्दल थँक्यू।
थँक यू, इट्स माय प्लेजर।
तर श्रोते हो, अंजनाताईंच्या ह्या केसबद्दल डॉक्टरांकडून जाणून घेणारच आहोत, पण त्यापूर्वी डोळ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, त्याची तपासणी आणि सर्व प्रकारच्या सर्जरीज यासाठी खात्रीशीर ठिकाण म्हणजे पुना आय केअर, सोनल हॉल समोर, कर्वे रोड। तेव्हा आजच संपर्क करा 73501-77779, 73501-77779, 7350177779। श्रोते हो, डॉक्टर कोलतेही आज इथे आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना आता विचारूया। डॉक्टर, अंजनाजी म्हणाल्या की त्यांना मायनस नंबर होता आणि त्यासाठी त्यांना रेग्युलर चेकअप किंवा अशा गोष्टी कराव्या लागत होत्या, त्याबद्दल काय सांगाल?
ज्या लोकांना मोठा मायनस नंबर असतो त्या लोकांना पेरियडिक चेकअप करण्याची आवश्यकता असते, कारण त्यांचा रेटिना किंवा नेत्रपटल हे कुठल्या तरी भागामध्ये वीक असण्याची शक्यता असते आणि ते कदाचित त्याला एखादं छिद्र पडून आणि नेत्रपटल सुटण्याचा एक धोका असतो।
बर बर, आणि त्या म्हणाल्या की बायफोकल लेन्स त्यांना हवी होती, तर ह्याबद्दल थोडंसं सांगा।
हा ऍक्च्युली त्याला बायफोकल असं नाही म्हणत, पण मल्टीफोकल लेन्स असं म्हणतात। मोतीबिंदू नंतर आपण जे कृत्रिम लेन्स किंवा भिंगारोपण करतो त्याच्यामध्ये ते दोन प्रकार असतात, एक मोनोफोकल आणि एक मल्टीफोकल असतं। की ज्याच्यामध्ये मोनोफोकल लेन्समध्ये फक्त दूरसाठी चष्मा लागून याच्यासाठी प्रयत्न असतो आणि जवळच्या वाचनासाठी आपल्याला चष्मा लागतो। हेच जर मल्टीफोकल लेन्स टाकली तर दूर ॲज वेल जवळ या दोन्हीसाठी आपल्याला चष्मा लागत नाही। तुमच्या दैनंदिन प्रॅक्टिकल जीवनामध्ये तुम्ही बिगर चष्म्याने वावरू शकता
आणि जे की लोकांना आवडेल,
जे आवडते लोकांना, बरोबर आहे।
डॉक्टर, तुम्ही त्यांना सजेस्ट केलं होतं की दुसऱ्या डोळ्याचं पण ऑपरेशन करावं लागेल असं त्या म्हणाल्या, तर ते का?
ऍक्च्युली कसं असतं, जेव्हा आपण मल्टीफोकल लेन्स टाकतो तेव्हा एका डोळ्याला दूरची आणि जवळची नजर आपली क्लिअर होऊन जाते किंवा त्याला चष्मा लागत नाही। वेरएज दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू असेल किंवा थोडा नंबर असेल तर त्यामुळे काय होईल की दोन्ही डोळ्यांमध्ये तफावत होते नजरेच्या परसेप्शनमध्ये। आता जसा ह्यांचा नंबर मोठा होता त्यामुळे बैलगाडीला एका बाजूला बैल आणि एका बाजूला हत्ती लावल्यासारखं होईल, असं ते इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते। म्हणून मल्टीफोकल लेन्स टाकली की युजली आपण सजेस्ट करतो की दुसऱ्या डोळ्याचंही करून घ्या, म्हणजे दोन्ही डोळ्यांची नजर ही सारखी होते आणि ब्रेनला किंवा मेंदूला अडॅप्टेशनला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना काही अडचण येत नाही।
हे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना अगदी लगेच घरी जाता आलं आणि त्या खूप कम्फर्टेबल होत्या असंही त्या म्हणाल्या, तर ह्या प्रकारची कोणती अत्याधुनिक टेक्नॉलॉजी ह्या ऑपरेशन मध्ये आता आलेली आहे?
आजकालच्या ज्या ऍडव्हान्समेंट ज्या काही झालेल्या आहेत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला आजकाल आपण इंजेक्शन पण देत नाही, नुसतं ड्रॉप्स किंवा जेली असते त्याच्यावरती ऑपरेशन करतो। त्यानंतर डोळ्यावरती पट्टी पण नसते, डायरेक्ट गॉगल लावून आपण घरी पाठवू शकतो पेशंटला, आणि जे छेद असतं की ज्याच्यातनं आपण ऑपरेशन करतो ते 1.8 मिलीमीटर इतक्या आपण छोट्याशा ह्याच्यातनं करू शकतो ते। या सगळ्या गोष्टींच्या ऍडव्हान्समेंटमुळे आपल्या दैनंदिन जीवनात लगेच आपण कामाला लागू शकतो,
लाईफ सुरू
होऊ शकतो, त्याच्यामुळे ते ऍडव्हान्समेंट झालेले आहेत या सगळ्या।
तर डॉक्टर, आज तुम्ही मल्टीफोकल लेन्स आणि ऍडव्हान्स ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत याबद्दलही सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
धन्यवाद।
श्रोते हो, डोळ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, त्याची तपासणी आणि सर्व प्रकारच्या सर्जरीज यासाठी खात्रीशीर ठिकाण म्हणजे पुना आय केअर, सोनल हॉल समोर, कर्वे रोड। तेव्हा आजच संपर्क करा 73501-77779, 73501-77779, 7350177779। तर श्रोते हो, अशाच एका पेशंटचा अनुभव ऐकायला पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी सकाळी 10:30 वाजता पुना आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज ह्या कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर।